प्रेषितांचे कृत्य याचा 18 अध्याय. नंतर पौलाने आथेने शहर सोडले व करिंथ शहरास गेला. करिंथ मध्ये पौल एका यहुदी मनुष्यास भेटला ज्याचे नाव अक्विला असे होते. तो पंत प्रांतातील रहिवासी होता. आपली पत्नी प्रिस्किल्ला हिच्यासह नुकताच तो इटलीहून आला होता. कारण सर्व यहुदी लोकांनी रोमन शहर सोडून गेले पाहिजे असा हुकूम क्लोदियाने काढला होता. पौल त्यांना भेटावयास गेला. पौलासारखेच ते तंबू बनवणारे होते. तो त्यांच्या बरोबर राहिला व त्यांच्या बरोबर काम करू लागला. प्रत्येक शब्दात वारी पौल सभास्थानात यहुदी लोकांशी व ग्रीक लोकांशी बोलत असे आणि तो यहुदी व ग्रीक लोकांशी मने वळविण्याचा प्रयत्न करीत असे. जेव्हा सिला व तिमत्ते हे मासेदून येऊन परत आले तेव्हा पौल यहुदी लोकास उपदेश करण्यास आपला सर्व वेळ घालवू लागला. येशू हाच ख्रिस्त आहे अशी साक्ष देऊ लागला. परंतु यहुदी लोकांनी पौलाला विरोध केला. त्यास यहुदी लोक वाईट रीतीने बोलले तेव्हा आपला निषेध दर्शविण्याकरिता पौलाने आपल्या अंगावरील कपडे झटकले. तो यहुदी लोकास म्हणाला, जर तुमचे तारण झाले नाही तर तो तुमचा दोष असेल. तुमचे रक्त तुमच्याच माती असो. मी निर्दोष आहे. येथून पुढे मी परराष्ट्रीय लोकांकडेच जाईल. पौल तेथून निघाला आणि सभास्थानाजवळ राहत असलेल्या तिथे युस्त नावाचा देवाचा सेवक याच्या घरी गेला. त्या सभास्थानाचा क्रिस्प हा पुढारी होता. क्रिस्पने व त्याच्या घरातील सर्वांनी प्रभूवर विश्वास ठेवला. करीन तेथील पुष्कळ लोकांनी पौलाचे बोलणे ऐकले आणि विश्वास ठेवला. करीन तेथील पुष्कळ लोकांनी पौलाचे बोलणे ऐकले आणि विश्वास ठेवला आणि त्याचा बाप्तिस्मा करण्यात आला. एका रात्री प्रभूने स्वप्नामध्ये पौलाला म्हटले, घाबरू नको, बोलत राहा, शांत राहू नको. मी तुझ्या बरोबर आहे. कुणीही तुझ्यावर हल्ला करणार नाही व तुला इजा करणार नाही. कारण या शहरास माझे पुष्कळ लोक आहेत. म्हणून पौल तेथे 1.5 वर्ष देवाचे वचन त्या लोकास शिकवित राहिला. जेव्हा गल्लियो अखाया प्रांताचा राज्यपाल होता त्यावेळेस काही यहुदी पौलाविरुद्ध एकत्र आले आणि त्यास न्यायसभापुढे उभे केले. यहुदी लोक म्हणाले, हा मनुष्य अशा रीतीने लोकांस देवाची उपासना करावी शिकवित आहे की जे नियमशास्त्राच्या विरुद्ध आहे. पौल काही बोलणार इतक्यात गल्लियो यहुदी लोकांस म्हणाला, एखादा अपराध किंवा वाईट गोष्ट असती तर तुमचे म्हणणे ऐकून घेणे रास्त ठरले असते. परंतु ज्या अर्थी ही बाब शब्द नावे व तुमच्या नियमशास्त्रातील प्रश्नांशी संबंधित आहे त्या अर्थी तुम्हीच तुमची समस्या सोडवा. अशा गोष्टीबाबत न्याय करण्यास मी नकार देतो. मग गल्लियोने त्यांना सभास्थानापुढून घालवून दिले. मग त्या सर्वांनी सभास्थानाचा प्रमुख सोस्थनेस यांना न्यायासनासमोर मारहाण केली. पण गल्लियोने त्याकडे लक्ष दिले नाही. पौल बंदीजनाबरोबर बरेच दिवस राहिला. नंतर तो निघाला व सिरिया प्रांतात समुद्रामार्गे गेला आणि त्याच्याबरोबर प्रिस्किल्ला व अक्विला ही दोघे होती. पौलाने किख्रिया शहरात आपल्या डोक्याचे मुंडन केले कारण त्याने नवस केला होता. मग ते इपिस येथे आले. पौलाने प्रिस्किल्ला व अक्विला यांना तेथे सोडले. तो सभास्थानात गेला आणि यहुदी लोकांबरोबर वादविवाद केला. तेव्हा त्यांनी त्यास तेथे आणखी काही वेळ थांबण्यासाठी सांगितले. तेव्हा तो कबूल झाला नाही. परंतु जाता जाता तो म्हणाला, देवाची इच्छा असेल तर मी परत तुमच्याकडे येईन. मग तो समुद्रामार्गे इपिसहून निघाला. तेव्हा पौल केसरिया येथे आला. तेव्हा तो तिथून वर यरुशलेम शहरास गेला आणि मंडळीला भेटला. मग तो खाली आंतुकियाला गेला. तेथे काही दिवस राहिल्यानंतर तो गेला आणि गलतिया व फुरग्रिया ह्या प्रदेशातून ठिकठिकाणी प्रवास करीत गेला. त्याने येशूच्या अनुयायांना विश्वासात बळकट केले. अपुल्ल नावाचा कुणी एक यहुदी होता. तो अलेक्झांड्र शहरात जन्माला होता. तो उच्च शिक्षित होता. तो इपिस येथे आला. त्यास शास्त्रलेखाचे सखोल ज्ञान होते. परमेश्वराच्या मार्गाचे शिक्षण त्यास देण्यात आले होते. तो आत्म्यात आवेश असल्यामुळे येशूविषयी अचूकतेने शिकवित असे व बोलत असे. तरी त्यास फक्त योहानाचा बाप्तिस्मास ठाऊक होता. तो सभास्थानात निर्भीडपणे बोलू लागला. तेव्हा प्रिस्किल्ला व अक्विला यांनी त्याचे भाषण ऐकून त्यास जवळ बोलावून घेतले व त्यास देवाचा मार्ग अधिक स्पष्टपणे दाखविला. अपुल्लोला अखाया देशाचा जावेचे होते. तेव्हा बंधूंनी त्यास उत्तेजन दिले आणि तेथील येशूच्या शिष्यांना त्याचे स्वागत करण्याविषयी लिहिले. जेव्हा तो पोहोचला तेव्हा त्यांनी कृपेमुळे विश्वास ठेवला होता. त्यांना त्याने खूप मदत केली. जाहीर वादविवाद त्याने यहुदी लोकांस फार जोरदारपणे पराभव केले आणि पवित्र शास्त्रलेखाच्या आधारे येशू हाच ख्रिस्त आहे हे सिद्ध केले.